यिर्मयाह अध्याय 34. परमेश्वरापासून यिर्मयाकडे वचन आले, नबूकदनेस्सर बाबेलचा राजा व त्याचे सर्व सैन्य व त्याच्या सत्तेखाली असलेली पृथ्वीवरील सर्व राज्ये व सर्व लोक यरुश्लेमेशी व त्याच्या सर्व नगराशी लढत होते. तेव्हा हे वचन आले ते याप्रमाणे, परमेश्वर इस्रायलचा देव हे म्हणतो, जा आणि यहुदाचा राजा सिदकियाच्याशी बोलून सांग, पहा हे नगर मी बाबेलच्या राजाच्या हाती देईन, तो ते जाऊन टाकील, तू त्याच्या हातातून सुटणार नाहीस, कारण खात्रीने पकडला जाऊन आणि त्याच्या हाती दिला जाशील. जेव्हा तू बाबेला जाशील, तू आपल्या डोळ्यांनी बाबेलच्या राजाला प्रत्यक्ष पाहशील आणि तुम्ही समोरासमोर येऊन एकमेकाशी बोलाल. सिदकिया यहुदाचा राजा, परमेश्वराचे वचन ऐक. परमेश्वर तुझ्याबद्दल असे म्हणतो की तुला तरवारीने मृत्यू येणार नाही, तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील व हाय रे माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील. आता मी बोललो आहे, हे परमेश्वराचे वचन आहे. म्हणून यिर्मयाह संदिष्टाने परमेश्वराची ही सर्व वचने यरुश्लेममध्ये सिदकिया राजाला सांगितली. त्यावेळी बाबेलच्या राजाचे सैन्य यरुश्लेमेविरुद्ध लढत आणि यहुदातील उरलेल्या सर्व नगराविरुद्ध म्हणजे लाकिश व अजेकाशी लढत होते. यहुदामध्ये तटबंदी असलेली ही नगरे राहिली होती. सिदकिया राजाने यरुश्लेमेतील सर्व लोकांबरोबर स्वतंत्र करण्याचा करार प्रस्थापित करून घोषित केल्यानंतर यिर्मयाला जे परमेश्वराचे वचन आले तो करार म्हणजे, प्रत्येकाने आपल्या इब्री दासास पुरुष व स्त्रीला मोकळे करावे, कोणी आपल्या इब्री बंधूकडून दास्य करून घेऊ नये. म्हणून सर्व नेत्यांनी व लोकांनी या कराराचे पालन करण्यास मान्यता दिली. प्रत्येकजण आपल्याकडील स्त्री वा पुरुष गुलामांना यापुढे गुलाम म्हणून न ठेवता मुक्त करावे. त्यांनी ऐकले आणि त्यांना पाठवून दिले, पण त्यानंतर त्यांनी आपले मन बदलले, त्यांनी त्यांना गुलाम होण्यास भाग पाडले. मग यिर्मयाहकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, जेव्हा मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून दास्याच्या घरातून बाहेर आणली, तेव्हा मी त्यांच्याशी करार केला, तो म्हणजे जो तुझा इब्री भाऊ तुला विकला होता त्यास तुम्ही प्रत्येक 7व्या वर्षाच्या शेवटी मुक्त करून सोडा. त्याने 6 वर्ष तुझी सेवा केली तेव्हा तू आपल्यापासून सुटका दे. परंतु तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही व लक्ष दिले नाही. आता तुम्ही स्वतः पश्चाताप केला होता आणि माझ्या दृष्टीने जे योग्य आहे ते करू लागला होता. तुम्ही प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याच्या मनुष्यास स्वतंत्र जाहीर केले आणि ज्या घराला माझे नाव ठेवले आहे त्यामध्ये तुम्ही माझ्यासमोर करार केला होता, पण नंतर तुम्ही बदलला आणि माझे नाव अपवित्र केले. ज्यांना तुम्ही त्यांच्या इच्छेप्रमाणे कुठे जाण्यास पाठवले होते त्यांना तुम्ही प्रत्येक मनुष्याने आपल्या मुक्त केलेल्या दासांना स्त्रिया व पुरुष यांना परत आणले, त्यांना बळजबरीने पुन्हा तुमचे दास केलेत. यास तो परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या भावास व सहकारी इस्रायलास स्वातंत्र जाहीर करायचे होते, तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हाविरुद्ध तलवारीला मरीला आणि दुष्काळाला स्वातंत्र्य जाहीर करतो, कारण पृथ्वीवरील प्रत्येक राजांच्या दृष्टीने मी तुम्हास असे काही करीन की त्याबद्दल ऐकून भीतीने थरथर कापाल. मग ज्या लोकांनी माझा कराराचा भंग केला आहे, ज्यांनी माझ्यासमोर केलेल्या कराराचे वचन पाळले नाही, त्यांनी वासराचे 2 तुकडे केले व ते त्यामधून चालत गेले. जे यहुदा आणि यरुश्लेमचे सरदार क्षंड याजक व देशातील सर्व लोक जे वासराचे 2 भागामधून चालत गेले, मी त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातात देईल आणि ते त्यांचा जीव घेऊ पाहण्याच्या हाती देईन. त्यांची प्रेते आकाशातील पक्षास व पृथ्वीतील पशूंना भक्ष्य होतील. म्हणून मी यहुदाचा राजा सिदकिया व त्याचे सरदार यांना त्यांच्या शत्रूच्या हाती आणि जे त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्यास हाती व बाबेलच्या राजाचे जे सैन्य तुम्हापासून निघून गेले आहे त्यांच्या हाती देईन. परमेश्वर म्हणतो, पहा मी आज्ञा देत आहे आणि ते नगराकडे परत येतील. असे करीन तेव्हा ते त्याविरुद्ध लढतील व ते घेतील व ते जाळून टाकतील, कारण मी यहुदाची नगरे रहिवाशहीन ओसाड करीन.